आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4G मोबाईल सेवेसाठी राज्यात 9020 टॉवर उभारण्यात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी तंत्रज्ञानाच्या 97,500 जास्त मोबाईल 4G टॉवरचं उद्घाटन. वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. येत्या 14 ऑक्टोबर रोजी महाविहार मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून सर्वपक्षीय विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येणार. आणि संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये पहिल्यांदाच 3 भागांमधून पथसंचलन सरसंघचालक करणार निरीक्षण. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुमारे 37,000 कोटी रुपये खर्चाच्या 97,500 जास्त मोबाईल 4G टॉवरचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं केलं. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पुण्यात करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 4G माध्यमातून गावागावापर्यंत संपर्क व्यवस्था उभी राहत आहे. याद्वारे नागरिकांना आवश्यक सेवा येत्या 2 महिन्यात सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशभरात 92,000 जास्त टॉवर उभारण्यात येणार असून त्यातले 9,020 टॉवर महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या क्षेत्रात भारतानं आपलं सामर्थ्य दाखवून दिल्याचं ते म्हणाले.
शुद्ध 100% देशी तंत्रज्ञानावर आधारित आम्ही या टॉवरच्या माध्यमातून 4G ची निर्मिती केली आणि जगातला 5वा देश हा भारत बनला. एक लक्षात ठेवा, भारताला ज्या ज्या वेळी कोणी चॅलेंज केलाय त्या त्यावेळी भारताने उत्तर दिलेलं आहे, आपली क्षमता दाखवून दिलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. झारसुगुडा इथं आयोजित कार्यक्रमात 60,000 कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांनी केली. दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्र अशा विविध क्षेत्रातल्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. गरिबांना हक्काचं पक्कं घर मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी भाषणात सांगितलं. दूरसंचार क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सुमारे 37,000 कोटी रुपये खर्चाच्या 97,500 जास्त मोबाईल 4G टॉवरचं उद्घाटन त्यांनी केलं. या क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीबद्दल ते म्हणाले.
हमारे लिए गौरव की बात है कि हमारे BSNL ने अपने ही देश में पूरी तरह स्वदेशी 4G टेक्नोलॉजी विकसित कर ली है. अपनी मेहनत, अपनी लगन, अपनी कुशलता से BSNL ने नया इतिहास रच दिया है और मैं इस काम में जुड़े हुए देश के नौजवानों को, उनकी टैलेंट को और भारत को आत्मनिर्भर बनाने के लिए उन्होंने जो बड़ा काम किया है, मैं उन सभी नौजवानों को बहुत बहुत बधाई देता.
या प्रकल्पांमुळे ओदिशा आणि शेजारी राज्यांमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊन स्थानिक उद्योग आणि व्यापाराला बळकटी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या कार्यक्रमाचा 126वा भाग असेल. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व निमित्त विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारने देशभरातून चोरीला गेलेल्या दुर्मिळ मूर्ती आणि पुरातन वस्तू जगभरातून परत आणत पुनरुज्जीवित केलेल्या सांस्कृतिक अभिमानाविषयी जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा सांस्कृतिक प्रवास चैतन्यदायी, परंपरेची मुळे जपणारा तसंच जगासाठी देशाची दारं खुलं करणारा आहे. देशातून चोरीला गेलेल्या मूर्ती आणि पवित्र अवशेष परत आणण्यापासून ते दीर्घकाळापासून हरवलेल्या मौल्यवान पुरातन वस्तू परत आणण्यापर्यंत सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची ही कहाणी आहे.
आज का भारत अपने इतिहास पर गर्व करता है. बीते एक दशक में हमने देश की धरोहरों के संरक्षण पर मिशन मोड में काम किया है. देश की एंशियंट स्टैच्यूज और आर्टिफैक्ट्स जिन्हें चुराकर विदेशों में बेच दिया गया था उन्हें वापस लाया गया है.
देशभरातून चोरीला गेलेल्या वस्तूंपैकी 2014 पासून आतापर्यंत 642 पुरातन वस्तू सापडल्या आहेत आणि त्या परत आणण्याच्या विविध टप्प्यांवर आहेत. त्या 2013 पूर्वी फक्त 13 इतक्या होत्या. यावर्षी परत मिळवलेल्या सर्वात प्रसिद्ध वस्तूंपैकी एक म्हणजे भगवान बुद्धांचे पी प्रवाह अवशेष. इतर पुरातन वस्तू ज्या परत मिळाल्या आहेत त्यात UK ब्रह्मा आणि ब्राह्मणीचे दगडी शिल्प, अमेरिकेतील दुर्गेची दगडी प्रतिमा, अमेरिकेतील नृत्याच्या स्थितीत नटराजाची प्रतिमा यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान अशा काही वस्तू त्यांना परत करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे वारसा हा केवळ इतिहास नव्हे तर तो मानवतेची सामायिक जाण आहे.
वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला अधिक चालना मिळेल असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित वन्य जीवनाबद्दलच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. सध्या देशातल्या जंगलांमधला फक्त 20% भागच पर्यटकांसाठी खुला असून 80% भाग पर्यटकांना प्रवेश नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राजस्थान आणि महाराष्ट्रातल्या पर्यटक स्थळांचा विकास झाल्यामुळे स्थानिक आदिवासी तरुणांना रोजगार मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारतातील तसेच जगातील बौद्ध धर्मियांनी बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करून महाबोधी महाविहार मुक्त करावं अशी मागणी शांततेने आणि जनआंदोलनं करून केली आहे. देशभरात विविध आंदोलनं संमेलना परिषदा घेऊन राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि बिहार सरकारला निवेदनं पाठवली जात आहेत परंतु याबाबत कुठलाही ठोस निर्णय अजूनही घेतला जात नाही. या पार्श्वभूमीवर बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध बांधव सामाजिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांनी एकत्रितरित्या आंदोलन करण्याचं सुनिश्चित केलं असून येत्या 14 ऑक्टोबर रोजी महाविहार मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून सर्वपक्षीय विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आज मुंबई इथं बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय रिपब्लिकन नेते उपस्थित होते. शब्द अर्थ भाव आणि सूर यांचा सुरेख संगम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ प्रार्थनेच्या ध्वनिचित्रफितीत दिसून येतो. याचा जितका प्रचार प्रसार होईल तितके लोक संघाकडे आकर्षित होतील असं प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये केलं.
शब्द अर्थ आणि भाव या तिन्हीला अनुरूप संगीत हे योग जुळून फार कमी वेळा येतात. मुख्य गोष्ट आहे की शब्द अर्थ भाव आणि सूर यांचं एक समन्वयाचं असं रसायन झालेलं आहे त्यामुळे निश्चित याचा जितका प्रचार प्रसार होईल तितके नवीन लोक संघाकडे आकर्षित.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ प्रार्थना ध्वनी चित्रफित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भागवत हे नागपूरच्या रेशीमबाग स्थित डॉ हेडगेवार स्मृती मंदिरात व्यास सभागृह इथं आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. संघ प्रार्थना गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात स्वरबद्ध केली गेली आहे. दरम्यान संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये आज 27 सप्टेंबर शनिवार रोजी पहिल्यांदाच सीताबर्डी धंतोली यशवंत स्टेडियम आणि अमरावती रोडवरील हॉकी मैदान या 3 भागांमधून पथसंचलन केलं जाईल. या पथसंचलनाचा समारोप आज सायंकाळी 8:15 सीताबर्डी येथील व्हरायटी चौकात होईल ज्याचं अवलोकन सरसंघचालक डॉ मोहन भागवत करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 5 ऑक्टोबरला अमरावती इथं होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचं वृत्त हिंदुस्थान समाचार संस्थेनं दिलं आहे. काही निवडक संघगीत ख्यातनाम गायक संगीतकार श्री शंकर महादेवन यांनी नव्याने संगीतबद्ध केली असून ती त्यांनी गायली देखील आहेत. या संघगीत संग्रहाचे लोकार्पण उद्या 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:00 कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथं आयोजित करण्यात आलं आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूरद्वारे आयोजित या विशेष सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते या संग्रहाचं लोकार्पण होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. 4G मोबाईल सेवेसाठी राज्यात 9020 टॉवर उभारण्यात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी तंत्रज्ञानाच्या 97,500 जास्त मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन. वन्य प्राण्यांची शांतता भंग न करता जंगलांचा अधिक भाग पर्यटकांसाठी खुला केला तर स्थानिक आदिवासींच्या विकासाला चालना मिळेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. येत्या 14 ऑक्टोबर रोजी महाविहार मुक्ती आंदोलनाचा भाग म्हणून सर्वपक्षीय विराट मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आणि संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये पहिल्यांदाच 3 भागांमधून पथसंचलन सरसंघचालक करणार निरीक्षण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.